साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतम कृतार्थचरितम् वन्दे यतिम् माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ बुला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अफलाकांक्षी भी यज्ञः विधिदृष्टो य इज्जते यष्टव्यम् एवेति मनः समाधाय स सात्विकः अभिसंधाय तु फलम् दम्भार्थम् अपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठ तम् यज्ञम् विद्धि राजसम् विधिहीनम् असृष्टान्नम् मन्त्रहीनम् अदक्षिणम् श्रद्धाविरहितम् यज्ञम् तामसम् परिचक्षते। हे तीन श्लोक मागच्या वेळेला, म्हणजे मागच्या वेळेला कधी आपलं झालेलं होतं हेच आता मला आठवत नाही, इतकं माझ्या कल्पनेप्रमाणे तीन आठवड्यांपूर्वी मी तीन श्लोक एकत्र घेतले आणि त्याच्यावरचं निरूपण केलेलं होतं। यज्ञ त्रिविध यज्ञ, सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ, असा यज्ञ जरी नाव असलं तरी देखील आपल्या डोळ्यासमोर जो यज्ञ म्हणून असतो तशा यज्ञाकडे न पाहता कर्मयज्ञाकडे पाहून याचे अर्थ केले तर आजच्या काळाला आपल्याकरता थोडंसं तरी सुसंगत होईल। असं असल्यामुळं मागच्या वेळेला मी त्या तऱ्हेनी याचं निरूपणही केलेलं होतं, थोडा आवाज करता येईल। फळाची आकांक्षा ही स्वधर्म कर्मामध्ये मोठीच अडचण सांगितलेली आहे, कारण फळाच्या आकांक्षेपोटी बऱ्याच गोष्टी आपल्या ठिकाणी देह मी हा भाव, देहबुद्धीची वृद्धी, तसंच फळामध्ये वासनेनी गुंतून पडणं आणि फळामुळेच म्हणजे वासनेमुळेच पुनरपि जननम पुनरपि मरणम या गोष्टी निर्माण होणं, कर्मामध्ये या गोष्टी नसाव्यात। अफलाकांक्षीभिः यज्ञः विधिदृष्टो य इज्जते आणि तो शास्त्रविहित देखील असावा। शास्त्रविहित म्हणजे कर्मयोग शास्त्र जे आहे त्या शास्त्राप्रमाणे असा अर्थ केला तरी देखील चालेल। तसंच प्रत्येक कर्म करत असताना एक शास्त्र निर्माण, त्या कर्माचं शास्त्र निर्माण होतं, ते कर्म कसं करावं यासंबंधी त्या प्रकारे देखील त्याला अनुसरून एखादा अगदी कामगार कारखान्यामध्ये काम करत असला तरी सगळे सेफ्टी मेजर्स सांभाळून त्याच्या ज्या दक्षता आहेत त्या दक्षता नीट घेत त्यांनी काम करणं अपेक्षित आहे। नाहीतर अपघातामध्ये कुठेतरी हात पाय बोट काही होऊ शकतं। म्हणून ते विधीपूर्वक याचा अर्थ त्या त्या कर्मांचा जो विधी ठरलेला आहे त्याप्रमाणे देखील यष्टव्यम एवेति मनहा, तसंच हे कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून कर्तव्य भावनेने, कर्तव्य भावना आणि फलभावना, मी जसं म्हटलं तसं मागच्या वेळेला की फलभावना असेल तर कर्तव्य भावना असेल अशा प्रकारचा एक विचार पुढे येतो। मात्र कर्मयोग शास्त्र हे सगळं जे निरूपण आहे हे जो परमार्थ करू इच्छितो अशा लोकांसमोर मी करतो आहे। एक ज्याला आपलं जीवन परमार्थाप्रमाणे घडवायचं आहे त्यांना हे सांगितलं जात आहे आणि गीता देखील त्याच व्यक्तींना त्याच व्यक्तींकरता सांगते आहे। त्यामुळं फळच नसेल तर कर्म कसं करायचं, फळाची जर इच्छाच धरली नाही तर मग कसं व्हायचं जगात, अशा प्रकारचे प्रश्न इथं उपस्थित होणं आता तितकं अपेक्षित नाही। 17व्या अध्यायामध्ये जेव्हा इतकी भगवद्गीता सांगून झाली, कारण आता ऐकणाऱ्याला कळलेलं आहे की आपल्याला आत्मप्राप्ती करायची आहे आणि आत्मप्राप्ती करत असताना कर्म करणं हे अपरिहार्य आहे म्हणून कर्म करतो आहोत। आपली जी कर्म आहेत ती होणारच आहेत, ती आता कोणता रोख कोणती दृष्टी ठेवून करायची एवढाच प्रश्न आहे। असं असल्यामुळं फळाची आकांक्षा न धरता आणि कर्तव्य भावनेने केवळ अशी कर्म करावी हे तत्वज्ञान आता ऐकणाऱ्यांना देखील समजलेलं आहे असं कुठेतरी गृहित आहे। पुढे भगवंत असं म्हणतात की समाधाय म्हणजे मन सम आणि शांत असं झालेलं आहे अशा चित्तानी केलेली कर्म ससात्विक हा ही कर्म किंवा हे यज्ञ हे सात्विक यज्ञ आहेत। तर फळाची इच्छा धरून तसंच दंभ मिरवत म्हणजे आपल्यापाशी जे नाही ते दाखवत जे कर्म केलं जातं भगवंत असं म्हणतात की तम यज्ञम विद्धि राजसम, तो जो यज्ञ म्हणजे ती कर्म हे राजस यज्ञ आहेत असं समज। तसंच काही कर्म करणारे असे असतात की त्यांना त्याच्यातलं तंत्र देखील म्हणजे विधी देखील नको असतो। जसं कर्म करताना एक मंत्र आहे कशाकरता कर्म करतो आहे तसं एक तंत्र आहे, तर ते जे झुगारून देतात विधीहीनम असृष्टान्नम, अन्नदानाशिवाय याचा अर्थ असा की कोणालाच काही न देताच केवळ आपल्यालाच मिळावं या भावनेने। अन्न हे तसं रूपकानी लक्षणानीच घ्यायचं आहे, आपण जे करू त्याच्यात फार मोठा विधीही नसावा आणि जे काही मिळेल ते आपल्यापुरतंच असावं। मंत्रहीनम अदक्षिणम म्हणजे त्याच्यातला विधी म्हणजे तंत्रही आणि मंत्रही या दोन्ही गोष्टींकडे लक्ष न देता आणि कोणाबद्दलच कृतज्ञता न बाळगता अदक्षिणम याचा अर्थ दक्षिणा हे देखील कृतज्ञतेचं प्रतीक आहे। श्रद्धाविरहितम आणि ज्याच्यामध्ये श्रद्धा देखील नसेल अशी जी कर्म आहेत तामसम परिचक्षते ही कर्म तामस कर्म हे यज्ञ तामस यज्ञ असं भगवंत म्हणतात याच्यावर जो निरूपण झालेलं आहे। आणि मागच्या वेळेला आपण पहिली ओवी वाचली आणि थांबलेलो होतो, तरी एकू प्रियोत्तमू वाचवणी वाढव नेदी कामू, सात्विक कर्म जे आहेत यज्ञ जे आहेत त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आहे। तरी एक प्रियोत्तमू वाचवणी वाढो नेदी कामू, आपला जो पती आहे त्या पतीपेक्षा म्हणजे पतीच्या ठिकाणी काम हा काम ठेवणं हे धर्म्य आहे, न्याय्य आहे आणि धर्म्य आहे आणि सज्जनांना आणि समाजाला मान्य आहे. पण त्या पातळीपेक्षा काम वाढायला नको असं इथं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. तरी एकू प्रियोत्तम वाचोनी वाढो निधी कामू, जो प्रियोत्तम पती आहे त्याच्यापेक्षा अन्य कोणाच्या ठिकाणी काम वासना नसावी. जैसा का मनोधर्म पतिव्रतेचा, जे फळाशा कशी नको, कोणत्या टोकापर्यंत नको हे सांगण्यासाठी म्हणून दिलेलं हे उदाहरण आहे. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा, पुढारा न करी चिरिका. नाना याचा अर्थ म्हणजे अजून एक घ्या ज्याला म्हणू उदाहरण, अजून एक उदाहरण सांगतो असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पुढची उदाहरणं म्हणतात तेव्हा नाना असं म्हणतात, म्हणजे नाही नाही असं त्याचा अर्थ नाही. तर याच्याशिवाय आणखीन एक जर पाहायचं असेल तर असा नाना या शब्दाचा अर्थ. सिंधू ते ठाकोनी गंगा, गंगा सिंधूला समुद्राला येऊन मिळाली आणि ठाकोनी म्हणजे तिथे येऊन थांबल्यानंतर मिळाल्यानंतर. पुढारा न करी चिरिगा, अजून पुढेतरी कुठेतरी जाण्याची अपेक्षा धरत नाही. समुद्रापाशी येऊन तिच्या जीवनाचं सार्थक होतं असं ती समजते. आता ते पाणी अजून प्रवास करत कुठं कुठं जावं अशी इच्छा धरत नाही, ते शांत होऊन जातं आपल्या ठिकाणी. का आत्मा देखोनी उगाट वेदू ठेला, म्हणून प्राप्त कर्म आणि प्राप्त कर्मातून जे फळ मिळेल ते फळ त्याला ओलांडून अनेक काही न काहीतरी हवं अशी अपेक्षा जो करत नाही. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा, पुढारा न करीची रिगा. आता मला समजलं पाहिजे की मी बँकेमध्ये क्लार्क म्हणून काम करतो, सगळ्या समाजाने म्हणजे त्या ज्या ज्या संस्था असतील संबंधित त्यांनी आता माझं उत्पन्न आहे ते नक्की केलं, याच्यापुढे मी जाऊ नाही शकणार, मला आता तेवढेच मिळणार आहेत. सिंधूपाशी गंगा जाऊन थांबली म्हणजे आम्ही एका ठिकाणी जाऊन थांबलो जणू, पुलंच्या भाषेमध्ये एकदा पोस्टात स्टॅम्प जसा चिकटतो तसा चिकटला की 60व्या वर्षीच बाहेर पडणार असा पूर्वी जो एक समज होता नोकरीबद्दल. बाकी मग स्थिर जीवनाची कल्पना, स्थिर जीवनाची अपेक्षा. आणि दुसरं म्हणजे तिथून जे मिळेल त्याच्यावर समाधानी असणं. आपल्याला एकतर तेवढंच मिळणार आहे आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या शिक्षणाप्रमाणे आपण ठरवलंय म्हणून काहीही म्हणा, पण मग आपली आणि अनेक कोणाची कधीच तुलना करायला नको. जो तो आपल्या ठिकाणी शोभायमान असेल ज्याचं त्याच्याजवळ, पण आपण आपल्या ठिकाणी आपल्या परिस्थितीमध्ये सुखाने आणि शांतीने राहणं हे आपलं काम आहे. का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला, किंवा वेद पुष्कळ बोलले पण उपनिषदांपाशी वेदांतापाशी सगळी चर्चा थांबली, वेद मुके झाले, वेद उगे राहिले. त्याप्रमाणे फळाची जे काही फळ स्वधर्म कर्मातून मिळेल तिथं थांबला, ते स्वधर्म कर्म शास्त्र विहित होतं, कर्तव्य भावनेनी केलेलं होतं आणि शांत चित्तानी केलं, बस इथं या ठिकाणी यज्ञ पूर्ण झाला असं जो धरतो असं जो समजतो याला बरीच आर्ग्युमेंट आहेत. कारण हे करताना मनाची तडफड होते. आपण एका ठिकाणी मर्यादित आहोत आणि अनेक कोणीतरी आपला मित्र नातेवाईक अनेक कोणी ते कुठं गेलेले आहेत. आपल्याला आपलं जीवन सुखाने जगायचं आहे हे सोडून तो तुलना करण्याच्या भांगडीत पडतो. असं काहीही न करणं हे सर्व करत असताना यज्ञासारख्या पवित्र भावनेनी आपली कर्म करणं. जसं स्वामीजी म्हणायचे की आमच्या दुकानदारांची रीत कुठेही दुकान सुरू करायचं आणि शेवटी लक्ष्मी रोडवर दुकान उघडणं, लक्ष्मी रोडपर्यंत जाऊन पोहोचणं तेव्हाच्या पुण्यामध्ये मलाही शक्य होतं असं ते म्हणायचे. काउंटरवर तीन टेलिफोन आणि तिथं बसलेले दुकानदार तसा मीही बसू शकलो असतो. पण आपल्याला व्यवसाय कशाकरता करायचा आहे आणि जीवनात आपल्याला काय प्राप्तव्य आहे, पैसा प्राप्तव्य आहे का अन्य आणि काही प्राप्तव्य आहे हे सुरुवातीलाच ठरवून घेतलेलं असल्यामुळं अशा प्रकारची उलघाल न होता शांतपणे मुलांची शिक्षण लग्न होईपर्यंत आणि आपले भविष्य निर्वाहाचे जे पैसे आहेत ते जमा होईपर्यंत व्यवसाय केला आणि नंतर सोडून दिला. व्यवसाय हा महत्वाचा तसा नाहीये, आत्मदर्शन महत्वाचं आहे. अशा दृष्टीने मी जीवन जगलो असं स्वामीजी म्हणत असत. पैसे जे आपुल्या सुवहिती वेचून या चित्तवृत्ती नुरवी तिची अहंकृती फळा लागी, त्याप्रमाणे आपलं स्वहित कशात आहे हे नेमकं जाणून तसं वर्षानुवर्ष चालणं हे मोठ्या धैर्याचं काम आहे. हे साधंसुधं काम नाहीये. तुम्ही डोळ्यासमोर जरा सुदामा आणा म्हणजे कळेल की हे कसं धैर्याचं काम आहे. त्याचं जे कर्म होतं त्या कर्मातून जेवढं मिळत होतं त्याच्यापेक्षा जास्त मिळणं शक्य नव्हतं. पण तो मिळवण्याकरता जगत नव्हता, तो अनेक कोणत्या तरी कारणाकरता जगत होता. त्याच्या बायकोला ते कळत नव्हतं. पैसे जे आपुल्या सुवहिती वेचून या चित्तवृत्ती असे जर सगळेच राहिले तर काय, तू तर राहा, बाकी सगळ्या जगाची काळजी नको करू. कोणी हे असं जीवन कोणी जगणार नाहीये. तू धाडसाने हे जीवन जगावंस अशी भगवंतांची इच्छा आहे अर्जुनाला सांगताना. तू हे जीवन जगावं अशी ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे. जसं स्वामीजी म्हणायचे की वैराग्य असल्याशिवाय तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होणार नाही. त्याचा टोकाचा अर्थ घेऊन एक जण स्वामीजींना म्हणाला की जर सगळेच ब्रह्मचारी राहिले तर जगाचं कसं व्हायचं. अरे सगळ्यांचं सोडून दे, तू तर राहा, तुला सांगतोय ना, सगळ्या जगाला कुठं सांगतोय असं स्वामीजी म्हणाले. पैसे जे आपुल्या स्वहिती वेचून या चित्तवृत्ती, म्हणून आपलं स्वहित कशामध्ये आहे त्या गोष्टीमध्ये आपल्या चित्तवृत्ती अर्पण करून वेचून या, याचा अर्थ नुरवीतीची अहंकृती फळा लागी. फळ मिळवण्याचा अहंकार अहंकृती शिल्लकच राहू देत नाही. सात्विक यज्ञाचं चाललेलं आहे. आपण एक दोन मिनिटं शांत बसू. शांत म्हणजे अति शांत होऊन बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम राम। पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेण्याची जळ जिरालेका केवळ तयाचाची अंगी पाणी जमिनीत मुरत असताना हळूहळू पाणी झाडाच्या मुळांपर्यंत जाऊन पोचतं। त्या मुळापर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचं स्वतःचं अस्तित्व नाहीसं होणार असतं, पण त्याला आता मागं फिरणं आपण स्वतःला संपूर्ण न देता सुरक्षित मागं फिरणं हे नको असतं। तो ते पाणी ते करू इच्छित नाही। पातले या झाडाचे मूळ सरो नेण्याची जळ, आपण जळपणानी जळत्वानी केवळ शिल्लक राहावं आणि मूळ आपल्याला शोषून घेऊ नये हे त्याच्या गावीही नसतं पाण्याच्या। जिराले का केवळ तयाच्याची अंगी, त्या मुळाच्या ठिकाणीच ते जिरून जातं। तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई, हारपोनी जे काही वांछिती ना, तसंच देहानी आणि मनानी याप्रमाणेच त्या पाण्यासारखंच। जी पूजनाची क्रिया करायची आहे कर्माच्या योगानी यज्ञाच्या अंगानी, देहानी मनानी त्या क्रियेच्या ठिकाणी जणू ते हरपून जातात, पण काही वांछा धरत नाहीत, काही इच्छा धरत नाहीत। आणि देहभाव संपल्याशिवाय आत्मभाव प्रगट होत नाही, मन संपल्याशिवाय आत्मभाव प्रगट होत नाही। मन ही शिल्लक राहील आणि आत्मभाव ही राहील हे शक्य नसतं। पाणी वेगळंही राहील आणि झाडाचाही झाडाकरताही उपयोग होईल या दोन्ही गोष्टी एकत्र नांदणं शक्य नाही। तीही फळवांछा त्यागी स्वधर्मा वाचूनी विरागी कीजे तो यज्ञू सर्वांगी अलंकृतू। म्हणून ना अशा सात्विक यजनकर्त्यांनी फलत्यागपूर्वक फळवांछा त्यागी स्वधर्मावाचोनी विरागी, स्वधर्म हा काम नाही पण स्वधर्मावाचून जी जी कर्म आहेत त्या कर्मांपासच्या बाबत वैराग्य वृत्तीच ज्यांनी धारण केली। स्वधर्मा वाचोनी विरागी कीजे तो यज्ञू सर्वांगी अलंकृतू, सर्व सर्व रीतीनी तो परिपूर्ण अलंकारयुक्त असा तो यज्ञ आहे असं समजा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तरी आरिसा आपणपे डोळा जैसे घेपे का तळहातींचे दीपे रत्न पाहिजे, आरसा घेऊन जसं डोळा आरशामध्ये आपल्या स्वतःलाच पाहतो, तरी आरिसा आपण पे डोळा जैसे घेपे आपल्या स्वतःलाच आपला डोळा आरशाच्या माध्यमातून आरशाच्या योगानी पाहतो। का तळहातीचे दीपे रत्न पाहिजे किंवा तळहातामध्ये रत्न आहे ते दिव्याच्या प्रकाशात जसं पाहावं कसं करणार, अंधार आहे। बापर हे एवढं म्हणजे याची किंमत किती झाली, रत्न जर असेल तर। नाही नाही, पण इथं अशी एवढी छोटी वस्तू नाही. मग खडीसाखरेचा एक खडा घेतला पाहिजे, तो देखील बरीच किंमत येईल मला वाटतं जर असल रत्न असेल तर. पण ते रत्न आहे हे कसं समजायचं, त्याच्यावर प्रकाश तर पडला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तळहातात पुष्कळ आहे का, तळहातीचे दीपे रत्न पाहिजे. तळहातात असला तरी ते तळहातात रत्न आहे हे समजायला दिवा पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाना उदिते दिवा करे, गमावा मार्गू दिठी भरे. कोणत्या रस्त्याने जायचं आहे हे समजण्यासाठी सूर्योदय होण्याची वाट पाहायला लागते, तेव्हा मार्ग स्पष्ट होतो. तैसा वेदू निर्धारे देखून या, तशा प्रकारे विधी म्हणजे वेद आता इथं, आणि मगाशी आपण कर्मयोगाचा जो अर्थ केला त्या प्रकारे प्रत्येक कर्माचं जे शास्त्र आहे तो त्या कर्माचा विधी. तैसा वेदू निर्धारे देखून या, निर्धाराने श्रद्धापूर्वक धैर्य राखून विधिकार सांगतो ते पाहत जे कर्म केलं जातं ते. ती एक कुंडे मंडप वेदी आणि काही संभार समृद्धी ते मेळविणी जैसी विधी आपण पा केली. त्यांनी मग ते यज्ञकुंड मंडप वेदी आणि काही संभार समृद्धी यज्ञाला लागते ती सगळी सामग्री ही मेळविणी शास्त्रांनी जशी सांगितली तशी शास्त्रांना विचारून त्यांनी केली. सकळावयव उचिते लेणी पातली जैसी अंगाते, तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगुनी. प्रत्येक अवयवावर काय अलंकार घालायचा म्हणजे तो अलंकार त्या ठिकाणी शोभा देतो याचं बहुतेक काहीतरी शास्त्र ठरलेलं आहे आणि ते मोडून चालत नाही. का मोडतेस तू? नाही, मी कशाला याच्याबद्दल बोलायचं. पण एवढं सांगितलं तरी आपल्याला कळतं की जे ज्या ज्या अवयवामध्ये जो अलंकार घालायचा तिथंच तो शोभून दिसतो, किंवा मग तो अलंकार घातलाय म्हणून जसं कानात काही एक वेगळं वैचित्र्यपूर्ण घातलं तर कोणी घातलंय हे पाहिलं जातं. कशाकरता अलंकार घातला जात असेल अर्थात हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं नाहीये. सकळावयव उचिते लेणी पातली जैसी अंगाते, ज्या त्या ठिकाणी जशी लेणी शोभून दिसतात तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगुनी, तसे जे पदार्थ आहेत ते जागच्या जागी त्याचा योग्य विनियोग करून कर्मामध्ये. काय वाणू बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली, जसं सर्व अलंकारांनी सजलेली एखादी स्त्री असावी ते यज्ञ विद्याची रूपा आली यजन मिशे, तशा प्रकारे यज्ञ विद्याच जणू यजन मिशानी रूपाला आली. तैसा सांगो पांगू निफजे जो यागू, म्हणजे जे करायचं तर ते विधी गौरवे शृंगारूनच करायचं अशी ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी, उत्तमच करायचं. नुठवून या लागू महत्वाचा, मोठेपणाची इच्छा न धरता आपलं जे कर्म आहे ते कर्म शांत चित्तानी फळ हेतू न ठेवता कर्तव्य भावनेनी जे खरं प्राप्तव्य आहे त्याच्याकडे दृष्टी ठेवून असं करत राहावं. प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळसीचा, परिफरा फुला छायेचा आश्रय नाही. जसं तुळशीला पाणी द्यायचं, अगदी पाट देखील काढून तुळशीला पाणी द्यायचं, पण ती तुळस फळा फुला छायेचा काही देणार नाहीये. फळ देणार नाहीये, छाया देणार नाहीये, फूल देणार नाहीये, तरी देखील तिचा प्रतिपाळ जसा करायचा करावा, किंबहुना फळाशी विण ऐसे या निगुती निर्माण होय तो यागू जाण सात्विक उगा. फळाशे शिवाय निगुतीनी युक्तीनी जो जे कर्म केलं जातं, इथं याग म्हटलंय, जे कर्म केलं जातं तर ते कर्म सात्विक आहे. मला आठवतं की आम्ही एका वाड्यामध्ये राहत होतो, तो वाडा ओनरशिप करायचं ठरलं आणि आम्ही जवळपास चार पाच वर्ष तिथं राहिल्यामुळं जो बिल्डर आला तो बिल्डर मालकांना वगळून सगळ्या बिराड करूंना भेटला. तसा माझ्या वडिलांनाही तो भेटला की तुम्ही इथं राहता काय, कसे, कोण, नाव काय, आडनाव काय, कधी राहायला आलात, किती भाडं देता, पावती मिळते का वगैरे. दादा म्हणाले आमचे कशा करता तुम्ही हे विचारताय, तर हा वाडा ओनरशिप होणार आहे, मी हा घेऊ इच्छितो, मी हे काम करणार आहे, तुम्हाला पावती नसली तरी तुम्ही कायद्याच्या दृष्टीने भाडे करू आहात, तो म्हणाला. तुम्ही फक्त मी इथं भाडे करू आहे असं लिहून द्या, तुम्हाला इथं तीन खोल्या होतील. तेव्हा पुण्यात, म्हणजे ही मी गोष्ट सांगतोय 1978-79 सालची, साधारणपणे 30,000 चांगला फ्लॅट होत होता, तीन खोल्यांचा, नारायणपेठेमध्ये. आमचे दादा म्हणाले मी भाडे करू नाहीच आहे, आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणाल तेव्हा मी जागा सोडेन. किंवा असं काय करताय, तुमचा हक्क आहे आणि मी तुम्हाला देईन, कन्सेशनमध्ये मिळेल, नाहीतर हा साधारण बाहेर आता 35-37-38,000 मिळेल, तो तुम्ही भाडे करू असल्यामुळे तुम्हाला केवळ 30,000 पडेल. आमचे दादा म्हणाले आम्हाला अशी गोष्ट नको, आम्ही भाड्याने दुसरीकडे राहायला जाऊ, पण असं कोणाला तरी अडवून आणि खोटं सांगून अशा प्रकारची जागा आम्हाला नको. मला असं वाटतं की ती पुण्याही जमा होत राहते की काय. तो म्हणाला तुम्ही काय सोडताय तुम्हाला माहितीये का, किंबहुना फळाशे विण ऐसे या निगुटी निर्माण होय तो यागू जाण सात्विक उगा. तो मुंगूस अर्धा सोन्याचा झाला, ही घटना केवळ पुराणातच घडत नसते, या घटना अवतीभोवती आपण आपल्या बाबतीत घडवायच्या असतात, तशा निस्पृहतेने, तशा प्रकारे वृत्ती ठेवून. स्वामीजींना एक भगिनी म्हणाले की तुम्ही दर आठवड्यातून एकदा मी तुम्हाला फर्स्ट क्लासचा पास काढून देते आणि भलं मोठं मानधन देते, तुम्ही मुंबईत येऊन माझ्याकडे ज्ञानेश्वरी सांगा. सेलिब्रिटी होत्या, त्यांना असं येणं शक्य नव्हतं, चार चौघांमध्ये येऊन बसल्या असं शक्य नव्हतं. स्वामीजी म्हणत, म्हणजे त्यांना नक्की म्हटले नसतील कारण ते असं बोलणारे नव्हते, पण मनात तर्फे म्हटले ते सांगायचे, मी ज्ञानेश्वरी काही विकायला काढलेली नाहीये, असे पैसे मिळतात म्हणून ज्ञानेश्वरी सांगायची. फळाशे विण ऐसे या निगुती निर्माण होय तो यागू जाण सात्विक उगा. माझ्याकडे एक भगिनी आल्या, त्या त्यांचा बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये वेगवेगळे प्रवचनकार येऊन त्यांनी प्रवचनं करावीत अशी त्यांची इच्छा होती. पुण्यातले मोठे लोक आहेत ते अभय कुमार बसलेले होते ते आणि मी आम्ही बसलो ते आल्या आणि आमच्या बंगल्यामध्ये येऊन इतके इतके लोक येतात तुमचं इतकं चांगलं तरुण मुलं सगळे येतात त्या भागातल्या लोकांना उपयोग व्हावा म्हणून मी कशालाच नाही म्हणतो आहे आणि यायला तयार नाही तेव्हा त्या म्हणाल्या तुम्ही असं बँकेत काम करून असे किती पैसे परमार्थी जरी झालं तरी त्याला चांगल्या जीवनाची अपेक्षा असते म्हणाल्या तुम्ही या मी तुम्हाला चांगलं मानधनही देईन म्हटलं मी खूप वेगळ्या भावनेने हे काम करतो हे पैशाकरता करत नाही हे तसं होणार नाही त्या नाराज होऊन परत गेल्या पण आता मला नुकतंच कोणीतरी सांगितलं की तिथली सगळी प्रवचनं त्यांनी बंद केली कालांतराने जो आपल्या मर्जीने सुरू करेल तो स्वतःच्या मर्जीने बंदही करेल डेव्हलपमेंट करता आपला बंगला आता त्यांनी देऊन टाकला अशा प्रकारे कोणतीही गोष्ट अशा कुठल्या तरी बाह्य दृश्य फळाकरता आणि परमार्थासारखी तर नाहीच प्रश्नच नाही पण फायदा होतो म्हणून आमचे दादा म्हणाले की अगदी आपल्याला जागा मिळाली नाही तर तू चिंचवडला राहा मी नोकरीला लागलो तो आणि आई जाईल वाईला आमच्या घरी आणि मी माझ्या मावशीकडे राहीन म्हणाले पण आपल्याला अशी खोटं बोलून जागा नको तर हा मी असं म्हणतो की हा सात्विक यज्ञ आहे यज्ञ याचा जो एरवी अर्थ आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही देखील जे निस्पृहतेने केलं असेल फळाची अपेक्षा धरली नसेल आणि एका लॉंग टर्म मध्ये देखील तुमचं नुकसान झालं असं जग म्हणेल तुम्हाला पण चित्तवृत्ती शुद्ध होण्याचं फळ आहे ते तुम्हाला याच्यातूनच मिळतं दोन गोष्टी स्पष्ट आहेत एक तर लौकिक तरी करायचं आहे किंवा परमार्थ तरी करायचा आहे आणि परमार्थ करायचा असेल तरी देखील असा सतत तुमच्या सगळ्या संधी जातात आणि तुम्हाला कसं तरीच राहायला लागतं असं मुळीच नाही जे जसं असेल त्याच्यात तुम्ही समाधानी असलात म्हणजे झालं अशी जर समाधानी वृत्ती असेल तर हा जो सात्विक यज्ञ आहे हा सात्विक यज्ञाचा महिमा फार मोठा आहे आता पुढच्या वेळेला आता यज्ञ कीर विरेशा करी पै याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो राजस्व यज्ञ कसा असतो घरी श्राद्ध आहे तर राजाला बोलवायचं म्हणजे राजा आला तर जरी राजा घरासी आहे तरी बहुत उपेगा झाली असं ते म्हणतात अशा प्रकारे फळदृष्टी ठेवून केलेला यज्ञ असं त्यांना सांगायचं आहे आपण पुढच्या वेळेला बघू हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति 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 हरी हरी स्वामी जी नारायण प्रभु राम बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।